श्री शिवलीलामृत अध्याय चौथावा। श्री गणेशाय नमः। भस्मासूर हरणा भाल लोचन भार्गव वरदा भस्म लेपना भक्तवत्सला भव भय हरणा भेदातीता भूताधिपते भवानी वरा भक्त तारका भोगी भूषणा भूतपालका भाविक रक्षका भव भय हारका भक्तरक्षका भव शोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवन जनका त्र्यंबका त्रयी रक्षका त्रिकांड वेद्या तुझ्या कृपा बळे समस्त त्रयोदश अध्याया पर्यंत कथिले शिवलीलामृत आता कळसाध्याय चौदावा। तेराव्या अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले स्वामी कार्तिकाचे जनन ह्यावरी शौनकादिका लागुन सुत सांगे नैमिषारण्ये सिंहावलोकने तत्वता परिसा गजास्य षडास्यांची कथा दोगे हि धाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने गजतुंडा ओसंगा घेऊन विश्वजननी देत स्तन पान शुंडा दंडे करुन दुग्ध ओढित गजास्य अंबेचा पृष्टीवरी प्रीती शुंडा फिरवीत गणपती शुंडेत पय साठवुनी क्षणमुखा प्रति बोलतसे ते धवा म्हणे हे घेयिका अमृत ब्रह्मादिका जे अप्राप्त्य स्कंद बोले क्रोधयुक्त उच्चिष्ट तुझे न घेमी षडानन म्हणे चराचर जननी लंब नासिका मद लागुनी उच्चिष्ट दुग्ध देतो पाहि लोचनी सांग मृडानी काहिया ते शुंडेस धरुणिया खाले पाडू काय ये वेळे माते ह्याचे नासिक विशाळ आगळे काहो ऐसे केले तुवा इंद्रचंद्र मित्र निरजर मूर्ती प्रसवलीस मनोहर परिहा लंब नासिक कर्ण थोर दंत एक बाहेर दिसतसे ऐसा का प्रसवलीस बाळ ऐकता हासे पयफेन धवल धराधरेंद्र नंदिनी वेल्हाळ तीसी हि हास्य नाटोपे स्कंद म्हणे जननी पाहि ह्यास उतरी मजस्तन पान देई मग जगदंबेने लवलाही विघ्नेश खाली बैसविले क्षणमुख आडवा घेवोनी स्तन जो घाली त्याच्या वदनी पाचही मुखे आक्रंदोनी रडो लागली ते धवा ते देखोनी गणनाथ पोट धरोनी गदगदा हासत म्हणे अंबे तुझा हा कैसा सूत हाक फोडित आक्रोशे एक स्तन घातला ह्याचे वदनी आणिक पाच आणिसी कोठून ऐसे ऐकता पिनाक पानी काय हासुनी बोलत काय म्हणतो गजवदन ऐसा का प्रसवली सनंदन त्यावरी अपर्णा सुहास्य वदन प्रतिउत्तर देतसे म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षणमुख पूर्ण ऐकता हासला त्री नयन पुत्र पाहो न सुखावे ह्यावरी षणमुख आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड दोघेही रडता ऐकोनी धावुनी आली जगत्रय जननी वक्रतुंडासी हृदयी धरुणी म्हणे बाळा काय झाले तब तो म्हणे स्कंदे येऊन अंबे धरिले माझे कर्ण बोलिला एक कठिन वचन तुझे नयन सानकारे जगदंबा मग हासोन अग्नी संभूता प्रतिबोले वचन गजाननासी कठिन भाषण ऐसे कैसे बोलिलासी स्कंद म्हणे तर्जनी उचलोन येणे मोजिले माझे द्वादश नयन ह्यावरी हैमवती हासोन एक दंता प्रतिबोलत म्हणे हे तुवा अनुचित केले कुमाराचे नयन का मोजिले ह्यावरी नागानन बोले ऐकमाते अन्याय याचा माझी शुंडा लंबायमान येने मोजिली चवंगे घालून अन्याय हाथोर त्रिभुवनाहून करी ताडन अंबेयासी ह्यावरी स्वामी कार्तिक बोलत अंबे येणे माझे मोजिले हस्त ह्यावरी करीमुख बोलत मैनाक भगिनी ऐकपा ह्याचा अन्याय एक सांगेन ऐकता तुह्यासी करसील ताडन नागात मजा आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकती इभ मुख मने भेड़ साऊन मज बोलिला हान साहवे वचन तुसे पोटका थोर पूर्ण बोधक बहुभक्षिले। ऐसे ऐकता मृडानी दोघांसी हृदयी धरी प्रीति करुणी दोघांसी प्रिय वस्तु देवूनी समजा विलेते थवा। यावरी मदनांतक पाहे सिंहासनी बैसला आनंदमये जगदंबा मुखाकडे पाहे हास्य वदन करुणिया। यावरी विरूपाक्ष बोलत काहो हास्य आले अकस्मात। यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवल एक दिसतसे तुमच्या जटा मुकुटात ललनाकृती काय दिसत तुमची करणी अद्भूत पद्मज बिडौजा समजेना। कैलासपती म्हणे इभगमने हरी मध्ये मृगशावक नयने मस्तकी जळ धरिले वरानने बिंबाधरे पीकस्वरे। यावरी चातुर्य सरोवर मराळी हेरंभ जननी म्हणे कपाळ मौळी जळांतरी स्त्रीचे वदन ये वेळी दिसते मज भाल नेत्रा। यावरी बोले कैलास राज विद्रुमाधरे मुख नभ्येते वारीज शोभायमान सतेज टवटवीत दिसतसे। यावरी सजल जलदवर्णा स्कंदमाता म्हणे पंचदश नयना नीलकेश व्याघ्र चर्म वसना कृष्णवर्ण दिसताती। यावरी बोले पंचवदन कमळी मिलिंद घे सुगंध वैसोन नसतेच पुससी छंद घे वोन रमा रमण सहोदरी। यावरी बोले भुजंग त्रिवेणी कमळास भोवया का खटबांग पाणी तुमच्या मायेची विचित्र करणी आमणाय श्रुती नेणती। यावरी बोले हिमनग जमात भ्रुकुट्या नभ्ये पाहे त्वरित सलील लहरी तळपत दृष्टी तरळली तुझी काहो। यावरी सकळ प्रमादांची स्वामिनी बोले कंबुकंठी कमंडलूस्तनी म्हणे कैरवास नेत्रपिनाक पानी काहो दिसती आकर्णते। यावरी शफरी ध्वज दहन बोलत कमळा भोवते नीर बहुत नेत्र नव्हेती मीन तळपत हंसगमने निरखी बरे। जे अनंत गुण परिपूर्ण वेल्लाळ त्रिपूर हर सुंदरी बोले प्रेमळ म्हणे राजिवास्तन युगुळ कमंडलू ऐसे दिसती का। यावरी बोले त्रिशूळ पाणी ऐके वसुधा धरनंदिनी स्तन नभ्येती दोन्ही विलोकू न पाहे बरे। गंगा हृदाचे दोन्ही तीरी चक्रवाके वैसली साजीरी दुर्गा म्हणे मदनारी बहुत साहित्य पुरवितसा एकाचे अनेक करुण दाखविले हे त्रिभुवन तुमचे मौनेच धरावे चरण बोलता अप्रमाणन म्हणावे। मग मांडुनिया सारी पाट खेळती दाक्षायणी नीळकंठ ज्यांचे खेळ ऐकता वरिष्ठ भक्त होती त्रिजगी दोघे खेळता आनंद घन तो आला कमलोद्भव नंदन ब्रह्मवीणा वाजवून करी स्तवन अपार। मग क्षण एक स्वस्त होऊनी खेळ विलोकी नारद मुनी म्हणे पण केल्या वाचूनी रंगन ये खेळाते दोघांसी मानले ते बहुत मग पण करुणिया खेळत जिंकील त्यासी एक वस्त आपुली द्यावी निर्धार हा। तो प्रथम डावतेच क्षणी जिंकिती झाली मेनका नंदिनी व्याघ्रांबर घेतले हिरोणी नारद मुनी हांसतसे। दुजाही डाव जिंकिता भवानी घेतले गजचर्म हिरोणी एका मागे एक तेच क्षणी दहाही आयुधे घेतली। जो तो डाव जिंकी भवानी सर्वभूषणे घेतली हिरोणी शेवटी कौपी नही सांडोनी शंकर झाला दिगंबर। सुरभी पुत्र जिंकीला तोही देवीने आपुला केला नारद गदगदा हासिन्नला काय बोलिला शिवासी म्हणे स्त्रीने जिंकिले पण करुण गेला तुझा महिमा पूर्ण सृष्टी अवघी मायाधीन तो निर्गुण निराकार चराचर आहे मायाधीन तुझ इणे दिधले सगुण पण येरवी तू अव्यक्त पूर्ण तुझ कोण पुसत होते। ऐवम तू मायाधीन झालासी पूर्ण आता भक्तांसी कैसे दाविसी वदन ऐसे ऐकता भाल लोचन गेला ऋसून घोरवना इदुगे कृत्य करुण गेला तेथून ब्रह्मनंदन शंकरे सर्व संगटाकून निरंजनी वास केला शोधितान पडे कोणासी ठाई योगी ध्याती सर्वदा हृदयी न कळे मुळाग्र कोठे काही जाती कोळ नसेची नाम रूप गुणातीत गोत्रवर्ण आश्रम विरहित सहुदेहांसी अतीत कोणा अंत न कळेची असो जगदंबा सख्या घेवुनिया वनासी चालिली शोधावया गिरिकंदरी मठ गुहा शोधोनिया भागली बहुत जगदंबा सर्वही तीर्थे शोधिली सवेग बहुतांसी पुसिला त्याचा मार्ग जो शोधिता अष्टांग योग योगिया ठाई पडेना पंचाग्निसादन धूम्रपाण जटाधारी नग्न मौन एकी सदा झाकिले नयन एक गगन विलोकिती एक उभेची निरंतर घेती वायूचा आहार त्यासही पुसता श्री शंकर कोठे आहे न बोलती एक करिती सदा यज्ञ एक करिती हिंसा बलिदान परीतेही धुरे डोळे भरुण कष्टी होती सर्वदा एक चौसष्ट कळा दाविती एक चौदा विद्या मिरविती एक वाद विवाद निगुती करिता बहुत भागले एक सांगती पुराण एक नाचती उड्या घेवुन लोकांच सांगती उपदेश ज्ञान परी उमा रमण दुरावला एक नाशिती कुशमृतिका उदक म्हणती आम्ही इतुकीनी पावन देख त्यांसही पुसता कैलास नायक न पडे ठाई तत्वता जे आदिमाया विश्व जननी अनंत शक्तीची स्वामिनी ते श्रमली नाना साधनी इतरांची कहानी काय तेथे ठाई पटावया शिव स्वरूप क्षीराब्धिजा पती करी तप मघवा द्रुहीण करिती साक्षेप निशिदिनी याच लागी ऋग्वेद स्थापित कर्म यजुर्वेद बोले ज्ञान निस्सीम उपासना मार्ग उत्तम अथर्वर्ण स्थापितसे सामवेद सांगे गायन न्यायशास्त्री भेद गहन म्हणती ईश्वर समर्थ जीव सान त्यांचे पदन पावती ते मीमांसक स्थापिती कर्म मार्ग सांख्य प्रकृती पुरुष विभाग पातंजली सांगती योग शब्द विभाग व्याकरणी सर्व निरसूनी उरले उत्तम वेदांती म्हणती तेची ब्रह्म तो शिव ब्रह्मानंद परम वेदशास्त्रा अगम्यजो त्या शिवाचे नाम घेवोनी जगदंबा बाहे घोरवनी सकळ अभिमान टाकुनी वल्लभामी शरण तूते सकळ तत्वे शोधिता साचार शेवटी होय साक्षात्कार तैसा हिमाचळी त्रिपुरहर विलोकिला जगदंबेने तो स्वात्मसुखी झाला तल्लीन झाकिले असती पंचदश नयन देवी म्हणे श्वशुर गृही येऊन रहिवास केला असे अपर्णामनी विचारी ह्याच रूपे जवळी जावू जरी तरी मजवरी हे अवसरी क्रोधायमान होईल मग भिल्लीचा वेष धरुन मयूर पिठ्यांचे केले वसन अनुपम वेष धरुन मुरहर भगिनी चालिली अनंत कमळ भवांड माळा त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा तिने स्मरहर मोहिला नृत्य गायने करुनिया अनंत शक्ती भोवत्या विराजती विमानी अष्टनायिका तन्मय होती किन्नर किन्नर गंधर्व आश्चर्य करिती गायन रीती ऐकोनिया वैर भाव वनचरे विसरती आहार त्यजिला तन्मय होती नद्यांचे जलप्रवाह खुंटती पक्षी विसरती देहभाव निश्चळ झाला पवन विधी कुरंग गेला वेधोन कुंभिनी भार सांडून फणिपती वरी येऊ पाहे अंगीचा सुटला दिव्य आमोद देव पाहती होवुनी षटपद नृत्य करिता भाव विविध दावी नाना प्रकारीचे शीतलत्व दाहकत्व सांडोन वाटे तांटक झाले विधू चंड किरण देव ललना म्हणती ओ वाळून इजवरून जावे समस्ती आदि जननीचे अपार लाघव नेणती शक्रादि कमलोद्भव दिव्य हिरे खाणीचे वैभव दंत तेजे झांकिले दंत पंक्तीचा झळकता रंग खडेत हिरे होती सुरंग तनुचा सुगंध अभंग नभभे दुनी वरी जाय पदमुद्रा जेथे उमटत सुवास कमळे तेथे उगवत जेथींचा परागास वेधुनी वसंत प्रदक्षिणा करी प्रीतीने अनंत विद्युल्लता कल्लोळ तैसे स्वरूप तेज निर्मळ नेत्र उघडो निजाश्वनील पाहता झाला ते धवा पायी पैंजन नुपुरे ऋण झुनती त्यात क्षुद्रघंटा रसाळ गरजती करींची कंकणे झणत्कारती नृत्यगती सरसींच भ्रूलता चाप चढवूनी कामशत्रुविंधिला नयन कटाक्ष बाणी मनकुरंग पाडिला धरणी सुरवरा करणी न कळेची दिव्यस्वरूप विलोकिता पूर्ण पंचबाणे व्यापिले पंचवदन तपध्यान विसरून वृत्तांत पुसेतियेते म्हणे तू नारी कोठली कोण कामानळ शांतवी वर्षोणी घन तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे दुजे नाही तुझा वदन इंदू विलोकून चकोर झाले नयन आतावरी मजला गुण तुझा अधीन मी झालो ह्यावरी बोले भिल्लीणी उमे ऐसी ललना टाकूनी का वैसलासी घोर वणी कैलास भुवन त्यजोनिया मी तो परनारी निश्चित न वरी न घडे कदा सुरत तुवा मन जिंकिले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तू ह्यावरी बोले पिनाक पानी मी दुर्गे वरी आलो रोसूनी तिचे मुख न पाहे परतोनी नाव स्वप्नी न घेची यावरी भिल्लिनी बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत हे त्रिभुवन जाळील क्षणात अणो मात्र गोष्ट कळतांची ह्यावरी बोले जगन्नाथ ती बहुकाळाची कठीण अत्यंत दक्षयागी उडी घालीत क्रोध अद्बुधतीयेचा पुढे गेली पर्वताचे पोटी मागुती तीसी वरी मी धुर्जटी परी ती कौटाळी न मोठी अति कपटी मी जाणे भिल्ली न म्हणे ऐकिले काणी तू कपटी आहेस तिजहूनी शिरी ठेवली स्वरधूनी भोळी भवानी अत्यंत दुर्गे ऐसी पट्टराणी टाकुनी का हिंडसी वनी परललना देखुनी नयनी गळा येवुनी पडो पाहसी मागुती बोले कैलासनाथ क्षणात सृष्टी घडा मोड करीत शुंभ निशुंभादी दैत्य युद्ध करुणी मर्दिले तिने ती जरी येथे आली धावोन उद्दंड प्रार्थना केली पूर्ण तरी मी नवजाय परतोन कैलासासी निष्ठये तीसी मी न कधी संभाषण तुची वरी मी झालो तुझ आधीन जिकडे नेसिल तिकडे येईन वचनाधीन तुझामी ह्यावरी बोले गोरटी भवानी बैसली तुझ्या पाठी दोन वेळा वरिला धुर्जटी तिची गती हे केली मग माझा पाड काय तुझ केव्हा टाकुनी जाशील न कळे मज द्युतीपण खेळता सहज तुझे त्वाची हारविले न बोलेची मदन दहन भिल्लिनी मागुती करी नृत्य गायन मग उठिला पंचदश नजन तीसी आलिंगण द्यावया अंबा चालिली सत्वर दीर्घ शब्द बोले त्रिपुर हर मुख शशी दावी सुंदर भाक घेई पैमाजी तू मज माळ घाली येऊन मी न जाय तुझ टाकून मग जगदंबा बोले हासून यावे भुवना माझिया मग तुमची होईन कामिनी अवश्य बोले घटवांग पाणी मदनांतक वेदोनी कैलासासी नेलते धवा सिंहासनी बैसवून षोडशोपचारे केले पूजन देवीने दृढ धरिले चरण कंठी माळ घातिली देवी आपुले स्वरूप प्रकट करी तटस्थ पाहे त्रिपुरारी मग हासती परस्परी एकमेका पाहोनी शिव म्हणे धन्य भवानी त्वाची आणिले मज समजावोनी सूत शौनकादिका लागोनी कथा सांगे विचित्र करी वीणा घेऊनी ब्रह्मसूत शिवा जवळी आला अकस्मात मणे हे विश्वंभर विश्वनाथ तुझे भक्त देखिले बहु परी कांति नगरी श्रीयाळ धीर गंभीर उदार सुशील कीर्तने भरले दिगमंडळ सात्विक केवळ क्षमावंत तेने घातले अन्न सत्र झाली वर्षे दहा सहस्त्र इच्छा भोजन दान पवित्र अतितान प्रति देतसे अवनी वरी जे अगम्य वस्त भोजनी माकितली अकस्मात ती प्रयत्न आनुनी पुरवीत शिवभक्त थोरतो ऐसे नारद सांगता वर्तमान त्याच्या गृहा प्रति पंच वदन कुश्चळ अतित वेश धरुण येता झाला ते समयी आंगणी उभा ठाकला येऊन परम कोपी जेवी दावाघ्न दुष्ट वचन बोले कठिन रूप ही संपूर्ण कुश्चळची म्हणे मज देई इच्छा भोजन नातरी जातो सत्व घेवोन श्रियाळ चांगुणा येवोन पाय धरिती सद्भावे आनोनी बैसविला आसनी त्याची क्रोध वचने सोसूनी षोडशोपचारे पूजा करोनी करजोडोनी ठाकती पुढे मागा स्वामी इच्छा भोजन येरु म्हणे नरमांस देई आनोन तू चोर आणिसी धरुण त्याचे मास न घेमी धरुणी माझा उद्देश विकत आणिसील मनुष्य ते न घेमी निशेष सत्य सत्य त्रिवाचा चांगुणा म्हणे कर जोडून मी आपुले मास देते करी भोजन श्रियाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मास देतो मी येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचकांची माता पिता तुम्हा दोघांची भक्षिता अन्न सत्र खंडेल तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ पाच वर्षांचा चिलया बाळ बत्तीस लक्षणी वेल्हाळ तो मज देई भोजना ऐसे ऐकता वचन माया मोह जाळ दूर करुण मनदी अवश्य जाघे बोन मग सदा शिव बोलत मी काय आहे भृग व्याघ्र रीस भक्षु तव पुत्राचे मास उबगन मानुनी विशेष पचवोनी घाली मज आता माया मोह धरुन कोणी कराल जरी रुदन तरी मी जाईन उठोन सत्व घेवो न तुमचे अवश्य म्हणोनी पतिव्रता उभी ठाकोनी बाहे निज सूता म्हणे बाळा चिलया गुणवंता खेळावया कोठी गेलासी तुझलागी खोळंबला अतित बाळा माझ्या येई धावत ऐसी ऐकता अकस्मात बाळ आला धावुनी अतितासी करुणी नमन माता पितयांचे धरी चरण माता म्हणे तुझे पिशित दान अतित मागतो राजसा बाळ बोले स्नेहे करुण हा देह म्या केला शिवार्पण अतित होता तृप्त पूर्ण उमा रमण संतोषेल ऐसे ऐकता झडकरी बाळ घेतला कडिये वरी पाकशाळे भीतरी घेऊन गेली वधावया चिलयासी चुंबन देवून हृदयी धरिले प्रीती करुन बाळ म्हणे पुढदी येईन तुझ्या उदरा जननीये माया जाळ सर्व सोडून मन केले वज्रहूनी कठिन चिलयाचे शीर छेदून काढिले मास अंगीचे आपणांसी पुत्र नाही म्हणोनिया शिरकमळ ठेविले पहावया शरीराचा पाक करोनिया उठवी भोजना अतिताते अतिंद्रिय द्रष्टा श्री शंकर अनंत ब्रह्मांडीचा समाचार सर्व ठावुके सूत्रधार कळले शीर ठेविले ते उठोनी चालिला तत्काळ धावती चांगुना श्रीयाळ येरू म्हणे कळले सकळ शीर कमळ ठेविले सर्वगात्रांत शीर प्रधान तेची कैसे ठेविले वंचून तवती दोघे धरती चरण तेही पचवूनी घालितो क्षोभन धरावा अंतरी नेणतेपणे चुकले जरी तरी सर्वज्ञा तू क्षमा करी सत्व आमुचे राखावे मग बैसला आसनी येऊन म्हणे शीर येई बाहेर घेऊन उघळांत घालून कंडन मज देखता करी आता अश्रू आलिया तुझ्या नयनी की कष्टी झालिया अंतकरणी तरी पुत्र गेला सत्वास हाणी करुण जाईन तुमच्या अवश्य म्हणे नृप ललना शीर आनोनी करी कंडना सत्वपाहे कैलास राणा अंतरी सदगद होऊनी निज सत्वाचे उखळ धरिले धैर्याचे करी मुसळ कांडीत बैसली वेल्लाळ निर्धार अचळ धरूनिया अतित म्हणे परम मंगळ गीत गाय रसिक सुढाळ खंती करिता पयप्पे न धवल दुरावेल जानपा ते सद्भाव सरोवर विलासिनी कोमल हृदय नृपकामिनी की निश्चळ गंगा भरूनी जात मर्यादा धरोनिया तिचे पाहता निज वदन काळवंडला रोहिणी रमण मृग मृगशावाक्षी गुण निधान उपमानाही स्वरूपाते म्हणे कोमळांगा बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशीला नृपकिशोरा सुहास्य वक्त्रा राजीव नेत्रा येवोनी उदरा धन्य केले तू सुकुमार गुणवंत माझे निष्ठूर घाव लागती माथा तुझ वीण परदेशी आता दुबळी भणंग झाले मी कुचकमंडली अती सुंदरा कंचुकी बाहेर फुटल्या दुग्धधारा की भूलिंगासी कसरा गळत्या लाविल्यात येणे म्हणे अतीत जेवोनी अवधारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी देह त्यागी न ये अवसरी यावरी धीर न धरवे पै कैलास पंथ लक्षून सखया ऐकला जातोसी मज टाकून तुझे संगती मी येईन उभा राहे क्षणभरी तू मोक्ष द्विपाचे केणे भरुण जासी कैलास राजपेठ लक्षून तुझे संगती मी उद्दरेन मज टाकुनी जाऊ नको उदका वीन जैसा मीण तैसी मितान्हा तुझ वीण माझे हृदय निर्दय कठिन लोकात वदन केवी दाबू तुझी माबुली मी म्हणता लाजवाटे रे गुणवंता तुवा आपुली सार्थकता करुणी गेलासी शिवपदा हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझा ऐसा न दिसे बाळ मग दे पचवुनी तत्काळ उठा म्हणे अतिताते अतित म्हणे अवनी पती उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती ऐसे ऐकता श्रियाळ द्रौपदी झाला चित्ती संकोचित चांगुणा म्हणे नृप नाथा सत्व राखावे सत्वर आता विन्मुख जाबू न द्यावे अतिता मनी चिंता न धरावी नवमास वाहिला न्या उदरात तुम्हास जड नभ्ये चौव्रहरात पोटीचा पोटी घालिता सूत चिंता काय नृपश्रेष्ठा राव वैसला पंक्तीसी ताट वाढुनी आणिले वेगेसी अतित म्हणे चांगुणेसी तू ही येई सवेग अवश्य म्हणोनी झड करी येवुनी बैसली नृपसुंदरी यावरी अतित म्हणे तुमच्या मंदिरी अन्न न घ्यावे सर्वथा निपुत्रिकाचे न पहावे वदन मग तेथे कोण घेईल अन्न दिपेवीन शून्य सदन पुत्रावीन तेवी तुम्ही नासिके वाचुनी वदन की वृक्ष जैसा फळावीन की बुबुळावीन जैसे नयन शून्य सदन तुमचे देवी तवती दोघे बोलती सदगदीत एक होता तो अरिपिला सूत चांगुणा म्हणे गेले सत्व अतित विन्मुख जाईल आता एक बाळ तो धितला भोजनासी आता महाराजा सत्व किती पाहसी ऐसे बोलता चांगुणेसी अद्भुत गहिवर दाटला म्हणे सत्व ही बुडाले सकळ वृथा गेले माझे बाळ मग कंठ मोकळा करुणी स्नेहाळ हाक फोडी चांगुणा नयनी चालिल्या प्रेमाश्रुधारा म्हणे आहा शिव कर्पूर गौरा दीर्घस्वरे बाहे उमावरा पावसत्वरी ह्या आकांती आहा झाले वंश खंडन न देखो पुढती पुत्र वदन ऐसी ऐकता अतिताचे नयन स्त्रवो लागले प्रेम भरे बाहेर फुटली मात वळसा थोर होत नगरात लोक दुःखे वक्षस्थळ पिटित राजकिशोर आठवूनी विमानी दाटले सुरवर म्हणती धन्यपती व्रता सत्वधीर ईस प्रसन्न होऊनी श्री शंकर काय देईल ते न कळेची अतित म्हणे चांगुणेसी जे प्रिय असेल तुझे मानसी ते मजसी माग सद्गुण राशी ह्यावरी सती काय बोले मजनी पुत्रीक म्हणतील लोक धुवोनी काढी कलंक ऐशी ऐकता कैलास नायक बोलावी म्हणे पुत्रासी सत्य मानुनी अतीत वचना दीर्घ हा का फोडीत सांगुणा मने चलया गुण निधान येई स्नेहाळ धाबोनी अतित तुझ विन न घे ग्रास कोठे गुंतलासी खेळा वयास माजे तान्हे तू पाडस सत्वराखे ये बोनिया तू न येसी जरी धावो न तरी माझा जावू पाहे प्राण दश दिशा विलोकूण चांगुना पाहे ते धवा मागुती हाक फोडी वेल्लाळ तो जैसे उगवे मित्र मंडळ तैसा धावत ची आला बाळ पाहे श्रियाळ स्नेह भरे अतित स्वरूप टाकून शिव प्रगटला निज रूप पूर्ण दशहस्त पंच वदन देनोद्दारण जगद्गुरु चिलया शिवे हृदयी धरिला निज अंगावरी वैसवीला श्रियाळ चांगुणा ते वेळा पायावरी लोळती सुरवर सुमने वर्षती अपार दुंदुभी नादे कोंदले अंबर आनंदमय झाले नगर धावती लोक पहावया शिवे आणविले दिव्य विमान श्रियाळ चांगुणा दिव्य रूप होऊन चिलयासी सिंहासनी स्थापून छत्र धरिले तयावरी सचिवांस निरवो निराज्यभार विमानी वैसली सत्वर निजपदी जगदुद्धार श्रीशंकर स्थापी तया कांती नगरी सौख्य अगाध त्रिभुवनी नमाये आनंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद अभंगन विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ झाला चतुर्दश अध्याया पर्यंत 14 भुवनांचे सार यथार्थ 14 अध्याय निर्मिले की 14 विद्यांचे सार की 14 गाठींचा अनंत परीकर की 14 पदे निरंतर गया वर्जन खडे हे की चतुर्दश रत्नांचा प्रकाश येथे चिझाला एक रस की 14 चक्रे निशेष प्रिय 14 हि लोकांते की 14 कांडे वेद की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध की 14 कोठड्या शुद्ध शिव मंदिर निर्मिले श्रवण पठन लेखन निदिध्यास अनुमोदन परम प्रीती करिता ग्रंथ रक्षण फळ समान सर्वांसी इतुक्यांच ही शिव होऊनी माबूली करिल निजांघाची साबूली आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी ग्रंथ श्रवणे प्राप्त होय आधिव्याधिजाय निरसोन वंद्या हि पावे पुत्र संतान ग्रामा गेला बहुत दीन पिता बंधू भेटेल गरी संपत्ती दाटे बहुत ऋणमोचन होय त्वरित शत्रुक्षय यथार्थ दक्षिणामुखे वाचिता शत आवर्तने करिता भक्ती युक्त पोटी होय शिवभक्त सूत ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ पिशाच भूत नरि घेतेथे त्रिमास करिता नित्यावर्तन सर्व संकटे जाती निरसोन भावे प्रचित पहावी वाचोन नाही कारण अभाविकांचे सोमवारी ग्रंथ पूजन अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षूण शुचिरभूत होऊनी करावे शयन स्वप्ने प्रगटो न शिव सांगे जे जे पडेल संकट ते ते निवारील नीळकंठ 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ वेगळाले लिहिले असे प्रथमाध्यायी मंगलाचरण दाशारहरायाचे आख्यान कलावतीने पती उद्धरिला पूर्ण हेची कथन निर्धारे द्वितीयाध्यायी निरूपण शिवरात्री कर्म विपाक कथन तिसऱ्यात गौतमी कथा सांगोन कल्माषपाद उद्धरिला चौथ्यात महाकाळ लिंगार्चण गोपबाळ गेला उद्धरोन पाचव्यात उमेने पुत्र पाळून राज्यी स्थापिला शिवप्रसादे सहावा अध्याय अतिरसिक सीमंतिनी आख्यान पुण्यकारक सातवा आठवा सुरस कौतुक भद्रायुरायाचे कथन पै नवमांत बामदेवाचे आख्यान सुरस दुर्जय राजा झाला राक्षस जन्म दुःखे कथिली बहुवस अतिसुरस अध्यायतो दहाव्यात शारदाख्यान अग्राव्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण महानंदा गेली उद्धरोण भद्रसेन रावतरला बाराव्यात विदुर बहुला उद्धार विष्णुने मर्दिला भस्मासूर तेराव्याध्यायात समग्र शिव गौरी विवाह पै 14व्यात शिव अपर्णा विनोद गौरी भिल्लिनी झाली प्रसिद्ध पुढे श्रियाळ चरित्र घाद 14वा अध्याय संपूर्ण श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद सांप्रदाय परम अघाध क्षीरसागरी गोविंद आदि उपदेशी कमलोद्भवा ते धून अत्रिऋषी प्रसिद्ध पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रेय अघाध त्यापासुनी सदानंद रामानंद यति तेथोनी तेथोनी अमलानंद गंभीर मग ब्रह्मानंद उदार त्यावरी कल्याणी राहणार सहजानंद यतीन्द्रपै तेथोनी पूर्णानंद यति शुद्ध त्यापासाव पितामह दत्तानंद पिता तोची सदुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतीन्द्रजो पंडरी हूनी चारी योजने दूरी नैऋत्यकोणी नाझरे नगरी तेथील देश लेखक निरधारी पूर्वाश्रमी ब्रह्मानंद पुढे पंडरीसी येऊन केले तेथे संन्यास ग्रहण तेथेची समाधिस्थ होऊन अक्षयवस्ती केली पै तो ब्रह्मानंद माझा पीता सावित्री नामी माझी माता वंदुनी त्या उभयता शिवलीलामृत ग्रंथ संपविला शके सोळाशे चाळीस विलंबी नाम संवत्सरास शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास रविवारी ग्रंथ संपविला ब्रह्मकमंडलूचा तीरी द्वादशमती नाम नगरी आद्यंत ग्रंथ निरधारी तेथेची झाला जाणिजे शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत चतुर्दश अध्याया पर्यंत जय जय शंकर उमानाथ तुझ प्रित्यर्थ हो का सदा अपर्णा जीवन कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगदुद्दारा श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा अक्षर अभंग दयानिधे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड सदा परिसूत सज्जन खंड चतुर्दशाध्याय गोढहा श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।